भाग सातवा जल प्रलय उत्पत्ति याना सातवा अध्याय एक ते चोवीस वचन। देवन सगळी जातन जनावर नोहानी जवळ आणना आणि नोहाला त्यासाला सगळासला जहाजम ठेवाला लावना। नोहान त्यांनी बायकोला त्यासनी पोरसला आणि त्यासनी बायकोसलाही जहाजम ली गया। जहाजम जनावर आणि नोहा दरी आठ जण असणारत। मग नोहान दार बंद करीना। मग सात दिवस म देवन खूप पाऊस पडायला सुरुवात करना। ता पाऊस चाळीस दिवस आणि चाळीस रात्र मुसळधार चालू असणत। चाळीस दिवस म इतला पाऊस वयना की सगळं जमीनवर पाणीच पाणी वयना। सगळे लोक व जनावर बुडी मरी गयत। पण नोहा आणि त्यानं पोरत आणि त्यासनं बायका एवढं जण मात्र देवन सुखरूप वाचवना। कारण ते लोक देववार विश्वास ठेवत आणि देवनी आज्ञा पाळत।